चीनी मंडी .com पॉडकास्ट।
टोळांच्या हल्ल्याचा धोका पाहून ऊस विभागानं जारी केला अलर्ट। टोळांच्या हल्ल्यांचा धोका पाहून ऊस विभागानं अलर्ट जारी केला आहे। सर्व ऊस पर्यवेक्षकांनी गावात जाऊन शेतकऱ्यांना जागरूक करावं असं सांगण्यात आलं आहे। देशात अनेक राज्यात टोळांच्या हल्ल्यानंतर उत्तराखंडमध्येही टोळ येण्याची शंका आहे। हे पाहून ऊस विभागानं अलर्ट जारी केला आहे। ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांनी सांगितलं की यावेळी ऊस शेतात पिकला आहे। शेतकरी दिवसरात्र ऊसाचं पीक पिकवण्याच्या तयारीत मग्न आहे। अशावेळी टोळचं दल लाखोंच्या संख्येत एका जागेवरून दुसऱ्या जागेत जातात। अशा परिस्थितीत ऊस पर्यवेक्षकांना सांगण्यात आलं आहे की त्यांनी शेतकऱ्यांना जागरूक करून टोळ आक्रमणापासून पीक वाचवण्याच्या उपायांची माहिती द्यावी। टोळांपासून वाचण्याचे उपाय। टोळधाडीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी डबे वाजवून मोठा आवाज करावा। शेतात धूर करून पाणी भरावं, जेणेकरून ते शेतावर बसू शकणार नाहीत। शेतकऱ्यांनी सातत्यानं शेत आणि झाडांवर लक्ष ठेवावं। फेनुवल डस्ट मेलाथियान 10 किलो प्रति एकरवर फवारावं। ही फवारणी सकाळीच करावी। क्लोरोपायरिफान्स 50% EC 200 लिटरचं मिश्रण बनवून फवारावं। ही फवारणी रात्री 11 ते सकाळी 8 दरम्यान उपयुक्त आहे। कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। जोराचा आवाज आणि कीटकनाशकांची फवारणी करावी। कृषी विज्ञान केंद्र धनवरीचे प्रभारी डॉ पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितलं की राजस्थानकडून येणाऱ्या टोळ आक्रमणाची स्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी जागरूक राहावं। शेतकऱ्यांनी पिकावर क्लोरोपायरिफासची फवारणी करावी, तसंच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा। टोळ पिकांचं मोठं नुकसान करतात, यासाठी अलर्ट राहणं आवश्यक आहे।